नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावर भी अक्षिता बोडके तुमका प्रादेशिक खबरो दिता. भौशीक दर्यादेग नितळसाण दीस 2025 भाग म्हणून केळशी दर्यादेगेर मेगा बीच नितळसाण मोहीम घडून हाडली. केळशी ग्राम पंचायत, पर्यावरण मंत्रालय आणि केळशी जैव विविधताय फाउंडेशन हांणी जोड पालवान ही कार्यावळ घडून हाडली. 20 सप्टेंबर हो दीस दर्यादेग नितळसाण दीस म्हणून पाळटात. त्याच निमतान काल ही नितळसाण कार्यावळ झाली. या कार्यक्रमात पेले ह्या नावान लोकप्रिय आशिल्ल्या फ्रांसिस्को फर्नांडीस हांचं पर्यावरण संरक्षण आणि समाजिक कामा खातीर केल्ल्या सतत यत्नांक लागून भोवमान केलो. ह्या वेळार पेले हांणी आपले मनोगत उक्तायले.
नुस्त्याकार भाव काबार जायत वयतात, स्ट्रॉंग सपोर्ट मेळना आमकां जाय तेसोलो. तुमचे मुखार हे कोरामोद कितू गार्बेजी पुजायल्या. जेदना आमी 30 जण फिशरमॅन रापूण माताय तेदोण आमकां तोळे नुस्त्या पोडा आणि चोळ गार्बेज येता. सो येसोलो प्रोग्राम एक दिसाकू करपानी येसो प्रोग्राम हे बिचीचेर सोदां जावपा जावो. कित्याक इतुली गार्बेज आमकां जे नुस्त्याकार भावांक जाळांक बळोन येता आणि असले प्रोग्राम जाले अवेरनेस इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आणि इतलेच सांगून तुमकां हांव देव बरें करूं म्हणटा. एव्हरी डे इज अ गुड डे.
बिहारान युवा शक्ती, नारी शक्ती, किसान कल्याण आणि गरीब कल्याण ह्या बळग्याचेर बिहाराच्या दरेका कोनशान सेवा दिवपाक आम्ही कटिबद्ध आसात असे मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी सांगले. मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी काल बिहारान एके सभेक मार्गदर्शन केले. ह्या सभेक केंद्रीय मंत्री गिरीराज सिंग, बिहाराचे मंत्री नितीन नबीन, खासदार डॉ संजय जयस्वाल आणि हेर मानिस्त हाजीर आशिल्ले. मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुखेलमंत्री नितीश कुमार हांच्या फुडारपणाखाला विकसित भारत, विकसित बिहाराचा संकल्प मांडलो. उपरांत माध्यमाकडेन तांणी संवाद साधलो. डबल इंजिन सरकाराक लागून बिहाराची उदरगत जाल्या असे मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी सांगले. गोय सरकारान कर्नाटक राज्यांत तांच्या वाठारांत येवपी रानांत ओंकार हत्तीचे पुनर्वसन करपाची मागणी केल्या अशी माहिती शुक्रारा रान मंत्री विश्वजीत राणे हांणी दिली. महाराष्ट्रांतल्यान गोंयांक भटकून गेल्लो ओंकार गोंय महाराष्ट्र शिमेचेर पिकां नष्ट करून गावांतल्या लोकां मदीं भय निर्माण करता. फुडल्या 14 दिसां भितर हे प्रकरणाचेर कारवाय जातली अशी माहिती मंत्री विश्वजीत राणे हांणी दिली. मनीस हत्ती संघर्षाच्या वाढत्या आव्हानांक तोंड दिवपा खातीर सहकार्याच्या पद्धतीचेर विचार करपा खातीर कर्नाटकाचे रानमंत्री ईश्वर खंड्रे हांचे वांगडा दोनी राज्यांचे वरिष्ठ अधिकारी हाजीर आशिल्ले संयुक्त बसका घेतली असे तांणी मुखार सांगले. कर रचना सुलभ करपाक आणि नागरिकावेलो अर्थिक भार कमी करपाक एक इतिहासिक पाऊल म्हणून नेक्स्ट जेन GST सुधारणावरवी नवीन कर दर सोमार सावन लागू करतले. इलेक्ट्रीक एक्युम्युलेटर्स वेलो कर दर 28%वेल्यान 18% केला, जाका लागून डिजिटल उपकरणां आणि ल्हान उपकरणां खातीर बॅकअप पॉवराची उपलब्धता वाढल्या. खेळ आणि युवा व्यवहार संचालनालयान 2023-24 आणि 2024-25 वर्सा खातीर राज्य युवा पुरस्कार खातीर युवा विकासाच्या क्षेत्रात काम करपी सक्रिय आणि गतिशील व्यक्ती आणि स्वयंसेवी संघटना, महाविद्यालय, युवा क्लब आणि निम सरकारी संघटनांकडल्यान अर्ज मागयल्यात. वैयक्तिक पुरस्कारा खातीर 15-29 वयोगटातले युवक अर्ज करपाक पात्र आसात. अर्ज नमुना पात्रेचे नियम वा अटी आणि हेर माहिती खेळ आणि युवा व्यवहार संचालनालयान www.dsya.gov.in या संकेतस्थळार उपलब्ध आसा. आकाशवाणी पणजी केंद्र हंगामी खबरां वाचका खातीर अर्ज मागयता. पदवीधर कोंकणी भाषेचे पुराय गिन्यान तशेंच भाषांतर करपाचेर प्रभुत्व आसप गरजेचे. अधिक माहिती खातीर आकाशवाणीच्या खबरां विभागाकडेन संपर्क साधचो. अर्ज धाडपाची निमणी तारीख 20 ऑक्टोबर आसा. बोरीच्या स्वामी विवेकानंद विद्याप्रसारक मंडळाच्या वाणिज्य महाविद्यालयातल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या युनिटान गोंय वैजकी महाविद्यालयाच्या रगत बँके वांगडा रगतदान शिबीर आयोजित केले. या शिबिराचे उक्तावण महाविद्यालयाचे प्राचार्य अच्युत पेडणेकर हांणी केले. ह्या वेळार GMCचे डॉ पास्कल डिसोजा आणि डॉ प्रचित नायक हाजीर आशिल्ले. गोयची उदेती बॅडमिंटनपटू डिंपल रेवणकर हांणी पंचकुलांत सुरू आशिल्ल्या अखिल भारतीय सब ज्युनियर मानांकन बॅडमिंटन सर्तीत 15 वर्सां सकयल्ल्या चलयांच्या 19 सर्तीत मुखेल फेरी गाठली. पणजी वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण पणजेत कमाल तापमान 31 डिग्री सेल्सियस नोंद जाला, तर किमान तापमान 25 डिग्री सेल्सियस नोंद जाला. आणि इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयज सांजे 7:20 मिनटांनी आयकूंक मेळटलें. नमस्कार.